आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 1950 ते 2015 या काळात भारतात बहुसंख्यांकांची लोकसंख्या 7.82% घटली असल्याचा प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा अहवाल। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातली अर्ज माघारीची मुदत संपली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान। एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी आंदोलनामुळे 85 उड्डाणं रद्द। महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशाविरुद्धची T20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली। आणि तमिळनाडूत शिवकाशी इथं फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी। 1950 ते 2015 या काळात भारतात बहुसंख्यांकांची लोकसंख्या 7.82% घटली असल्याचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीनं प्रसिद्ध केलेल्या कार्यपत्रिकेत म्हटलं आहे। 1950 मध्ये देशाच्या लोकसंख्येत हिंदू धर्मीयांचं प्रमाण 84.68% होतं, ते 2015 मध्ये 78.6% आलं। या काळात अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या वाढली असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या 43.15% वाढली, तर ख्रिस्ती धर्मीयांची लोकसंख्या 5.38% वाढली असं अहवालात नमूद केलं आहे। जगातल्या 167 देशांमधल्या अल्पसंख्याकांचा अभ्यास या कार्यपत्रिकेत करण्यात आला आहे। बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानात या काळात अल्पसंख्याकांची लोकसंख्या कमी झाली, तर म्यानमामध्ये ती सर्वात जास्त वाढली असं आढळलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली। या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या मिळून 58 मतदारसंघात या महिन्याच्या 25 तारखेला मतदान होईल। दिल्लीतल्या सर्व 7 जागा, हरियाणाच्या सर्व 10 जागा, उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 8 जागा, ओदिशाच्या 6 जागा, झारखंडच्या 4 आणि जम्मू काश्मीरच्या 1 जागेसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे। झारखंडमध्ये 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून तिथे आता 93 उमेदवार रिंगणात उरले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातला प्रचार आता तापला आहे। विविध पक्ष प्रतिपक्षांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत, तसंच विविध मतदारसंघात प्रचार करताना संबंधित भागातल्या अडचणी सोडवण्याची आश्वासनं देत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणात प्रचार करत आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही आज तेलंगणात सभा झाल्या। महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी पश्चिम वाहिनी कृष्णेचं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी 4,000 कोटी रुपयांची कृष्णा फ्लड डायव्हर्जन योजना करण्यात येणार असल्याचं भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आज 2 सभा घेतल्या। अंबानी अदानी यांच्याकडून काँग्रेसला पैसा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विधान बेजबाबदारपणाचं असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। या प्रकरणी या उद्योगपतींची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष आकाशवाणीवरूनही संदेश प्रसारित करत आहेत। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या या राजकीय प्रसारणानंतर म्हणजेच 3:40 प्रसारित होईल। श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात उद्याच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,062 अंकांनी घसरला आणि 72,404 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 345 अंकांची घसरण नोंदवत 21,957 अंकांवर बंद झाला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण होत आहे। ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांचा राष्ट्रपतींनी पद्मविभूषण देऊन गौरव केला। दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होर्मस जिकामा, जन्मभूमी वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह 9 मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय 55 मान्यवरांचा पद्मश्री सन्मानानं राष्ट्रपतींनी गौरव केला. मल्लखांबचे ज्येष्ठ प्रशिक्षक उदय देशपांडे, ज्येष्ठ मेंदूविकारतज्ञ चंद्रशेखर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, कृषी क्षेत्रात कार्यरत संजय पाटील यांचा त्यात समावेश आहे. याआधी 22 एप्रिलला राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण तसंच 55 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. पायाभूत विकासात उदयास येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाची चर्चा करण्याच्या उद्देशानं डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीनं 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिसंवाद आणि उद्योग चर्चासत्राचं आजपासून नवी दिल्ली इथं आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या चर्चासत्रात डीआरडीओसह सैन्यदलं, शिक्षणतज्ञ, औद्योगिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी झाले आहेत. सीमावर्ती भागात निर्माण होणाऱ्या भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आत्मनिर्भर बनण्याची आणि यासाठी खासगी क्षेत्राचं सहकार्य घेण्याची गरज संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी व्यक्त केली. या निमित्तानं घेण्यात आलेल्या स्पर्धेत आयआयटी, एनआयटी तसंच विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या शाईस्तर भागात 4 मे रोजी आयएएफ अर्थात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या कोर्डन अँड सर्च ऑपरेशनचा आज 6वा दिवस आहे. या हल्ल्यात एका कॉर्पोरल रँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्य दल, पोलीस आणि केंद्रीय राखीव दल सुरनकोट भागातल्या सुमारे 20 चौरस किलोमीटर क्षेत्रात शोधमोहीम राबवत आहेत. यातल्या मुख्य 2 दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसारित करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 26 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चिततेच्या वातावरणात शेजारी राष्ट्रांचे सलोख्याचे संबंध अधिक महत्वाचे असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मुसा जमीर यांच्यात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. एअर इंडिया एक्सप्रेसनं कामावर न येणाऱ्या केबिन क्रू श्रेणीतल्या 25 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. 7 मे रोजी हे कर्मचारी अचानक आजारपणाच्या सुट्टीवर गेले होते, त्यामुळे कंपनीला 80 अधिक उड्डाणं रद्द करावी लागली होती. आजही कंपनीनं 85 उड्डाणं रद्द केली. एअर इंडियाच्या मदतीनं 20 मार्गांवर एअर इंडिया एक्सप्रेस 283 उड्डाणं करत आहे, पण येत्या काही दिवसात काही उड्डाणं रद्द करावी लागतील अशी शक्यता एअर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य कार्यपालन अधिकारी आलोक सिंह यांनी दिली आहे. आगामी योग दिनासाठी उलटगणनेच्या कार्यक्रमाचं आयोजन ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलं. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयातले सचिव आणि अधिकारी हे योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सक्रियपणे सहभागी झाले होते. एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं 24 जणांच्या भारतीय संघाची आज घोषणा केली. हरमनप्रीत सिंह या संघाचा कर्णधार असून हार्दिक सिंह उपकर्णधार आणि श्रीजेश रवींद्रन गोलकीपर आहे. पहिल्या टप्प्यात बेल्जियममध्ये 22 मे ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा होईल. महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धची टी20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली आहे. आज बांगलादेशात सिलट इथं झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 156 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशाला 20 षटकात 6 गडी गमावून 135 धावाच करता आल्या. भारतातर्फे राधा यादवनं 3 तर आशा शोभनानं 2 बळी घेतले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 2 बाद 72 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 1950 ते 2015 या काळात भारतात बहुसंख्यांकांची लोकसंख्या 7.82% घटली असल्याचा प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा अहवाल. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातली अर्ज माघारीची मुदत संपली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी आंदोलनामुळे 85 उड्डाणं रद्द. महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली आणि तामिळनाडूत शिवकाशी इथं फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.